सोहं सिद्धि सुसंपन्नो वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानेशान्तिसरोजनिधिमधुपः स्वामीश्वरमिताङ्कितः सन्तानां वचनानि भूतिपथिकः साक्षी स्वयं दातवे गर्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ सुकारामव सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधव। आनुषंगिक साधनेसाठी स्वरूप पत्र म्हणजे 50वं पत्र घेतलेलं आहे। पत्र खूप मोठं आहे पण त्याच्यातल्या निवडक अशा पदांवर आपण साधना करणार। तरी देखील सगळं पत्र मी वाचतो। प्रथम श्री हरी ते होता मरेन दश दिशा आनंदे भरोन सहजे ज्ञान स्फुरण जाण लाभे समाधान साधका साधक राहे उपाधीत परी उपाधी पासोनी अलिप्त नित्यानित्य विवेके जागृत अखंड स्मरत हरिरूप संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जना मध्ये सार्थकता विचारेची होई तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा आपुला आपण शोध घ्यावा अंतर्याम आपुला आपण घेता शोध अंतरी होतसे प्रबोध मावळोनी द्वैत भेद अखंड आनंद लाभे जीवा आपण आपणा पाहो जाता मी देह वाटे सर्वथा परी देहाची माईक वारता आपण तत्वत आत्मरूप देह विनाशी हेतो साथ आत्मा अविनाश जैसा तैसाच तरी कैसा मीपणाचा नाच भव दुःख जात तेने जीवा जीवासी जडले मीपण तेने भ्रांत झाले मन मी मी माझे माझे म्हणून पडले बंधन नव्हे तेची माझी संस्कृती माझा वंश माझा धर्म माझा देश माझी भाषा माझा वेश सामान्य विशेष माझे 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 घर माझे धन माझा पुत्र माझी सून माझा देह माझे मन नाचवी मी पण ऐसे जीवा माझे माझे सर्वही म्हणे परी कोण मी हे नेणे आपुला आपण शोध घेणे तेने पावणे समाधान विचार कैसा उद्भवे मन कोठे कैसे धावे सुख दुःखांचे कैसे गोवे शोधनी पहावे अलिप्तत्वे सूत गुंतले उकलावे तैसे मन हे उगवावे मानत मानत घालावे मुळाकडे मन जो जो विषय धरी तो तो विवेके विदारी तरी ते स्थिरावे अंतरी सांडूनी कल्पना तेथे हृदयाकाशी मी पण स्फुरे जीवाशी तेची विवेकेसी पाहिजे जव तव ते निरालंबी स्फुरे पुनरपी तेथेची मुरे तरी जीव दशा बारे नास्तिक्य पावे नदी उगमी स्थिरावे तरी सिंधू पण का न पावे तैसे जीवाचे ब्रह्म का न व्हावे या स्थिती राहता, म्हणून परतावे अभ्यंतरी, अभ्यास करावा ऐशिया करी, मग कल्पना अभ्यंतरी समर सोडून जावे। सोडून स्थूल गती ऐशी राहे अंतर स्थिती, तोवरी अभ्यास निगती करावाची लागे, तेथे जे जे दृश्य स्थिरे, तेथे सोडून होई माधारे, नाना स्वरूप निर्धारे आपण होईजे। देह विनाशी कालाधीन शाश्वत कालातीत आपण ऐसे असावे सहज स्मरण, कृतार्थ जीवन तेने होय, प्रपंचाचा न माने त्रास, न रहावे खिन्न उदास, सोहम स्मरणे सहजोल्हास, असो रात्रंदिस अंतर्यामी। आता होणार ते होये नका, जाणार ते जाये नका, तुटली मनातील आशंका जन्मची, ऐसी यावी स्वप्रचित, चित्त राहावे प्रसन्न शांत, म्हणून आपुला शोध घेत असावे निश्चिंत अंतर्यामी। असो जो का जगन नियंता, तयासी असे साधकाची चिंता, आपुला आपण शोध घेता सहाय्य सर्वथा लाभे त्याचे। असं हे पत्र आहे। 21 नोव्हेंबर 1961 साली लिहिलेलं पत्र आहे। म्हणजे किती 50 वर्ष झाली हे पत्र लिहिलं त्याला। या नोव्हेंबर मध्ये 50 वर्ष पूर्ण होती। मी म्हटलं की पत्र मोठं आहे, तरी देखील आपल्याला त्याच्यातल्या नेमक्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्यांवर आधारित अशी साधना करायची आहे। याच्यात सुरुवातीला स्वरूपानंदांनी साधक उपाधी मध्ये खरं म्हणजे राहत असतो आणि त्या उपाधीचं स्वरूप सर्व मी आणि माझ अशा प्रकारचं कसं असतं त्याचं वर्णन केलं। उदाहरणार्थ माझी संस्कृती, माझा देश, माझा वंश, माझी भाषा, माझं घर, माझं धन, माझा पुत्र, माझी सून, अशा प्रकार। आपल्या स्वतःला आपण देह आहोत असं वाटणं आणि देहाशी संबंधित जे माझे आहेत त्यांचा माझेपणाने अभिमान धरणं, अशा दोन गोष्टी आपल्या ठिकाणी असतात असं स्वरूपानंद सांगतो। सुरुवातीलाच थोडं पुढे जर आपण सरकून सांगत, या गोष्टी स्वामीजींनी एक प्रकारे हायलाइट केल्या, आपण आपल्या ठिकाणी त्या कशा पद्धतीने आहेत याचा थोडासा विचार सुरुवातीला करू। माझेपण आणि मी पण याच्यामध्ये आपला कसा एकूण खेळ चाललेला असतो याचं सुरुवातीला आपण चिंतन करणार आहोत। माझं माझं असं आपण सर्व म्हणतो, पण खरा मी कोण हे आपण जाणत नाही। त्याच्यासाठी आपला शोध आपण घ्यायला पाहिजे। इथपासून ध्यानाची साधना स्वरूपामध्ये सुरू करतात। आपण हे सगळं यथाक्रम पाहू। आपण डोळे मिटून बसू। ही अनुषंगिक साधना स्वरूपानंदांनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे, पत्राप्रमाणे आपल्याला करायची आहे। मात्र ही करण्याच्या प्रारंभी मी तुम्हाला असं सांगतो प्रत्येकदा की सूचना देऊन करण्याची ही साधना नाही, सर्वांनी मिळून एकत्रित आपल्याला करायचा असल्यामुळे केवळ याच्यामध्ये माध्यम बोलणार आहे. कारण हे सगळं पत्र एकदम लक्षात ठेवणं आणि त्याचं अनुसरण करणं कठीण होईल. आपण सर्वजण दैनिकी घेऊया. विचार करू प्रश्नात विचार करावा. या विचारात प्रथम आपल्या अहंतेने घडणाऱ्या ज्या कृती आहेत, मीपणाने घडणाऱ्या कृती, तर त्या जर आपण करत आहोत, कदाचित रूपा करता आपल्या ठिकाणी अहम असेल, कदाचित विद्ये करता आपल्या ठिकाणी अहम असेल, रूपवान विद्यावान धनवान प्रतिष्ठित पद असलेला बुद्धिमान कोणत्या अंगाने मी पण असेल, प्रत्येकाच्या वेगळ्या तऱ्हेने आहे हे समजून घे. कोणत्या तऱ्हेचा आहे हे समजून घे. आपल्या मनाशी आपण धारणा केली आहे, या मीपणाच्या अभिमानामुळे आपले स्वरूप फिरवले की काय, मित्र उतरले की काय. कदाचित आपल्यावर खूप कमी लोक विश्वास ठेवत असतील आणि अनेक लोकांचा विश्वास आपण गमावला की काय तपास. मी पणामुळे स्वतःचाही मोकळेपणा नाही. कुणाचा अभिमान असू शकतो, जातीचा अभिमान असू शकतो, मी पण म्हणजे अहंता कुणालाच सहन होत नाही. आपल्याला जरी बरी वाटली तरी आपल्या खेरीत सर्वांना ती प्रतिज्ञा देत असते हे समजून घे. कदाचित कोणाकोणाला आपल्या स्वतःच्याच काही कृती देखील आठवत मी पणाने केले. या मी पणाचं स्वरूप काय, देहाहंता हे कसे स्वरूप आहे, देह मी या मूळ भावातून बाकी सगळ्या अहंता मी असं म्हटलं की संबंधित ते लगेच माझे आहे.
देश या मीची व्यर्थता आणि माझ्याची व्यर्थता या दोन्ही आपण समजून मी मुळे देशाहंता वाटते माझ मुळ नमक आपण ज्या देहाला मी असे म्हणतो तो देह म्हणजे मी आहे का? मन म्हणजे मी आहे का? बुद्धी म्हणजे खरंच मी आहे का? देह सत्यंतर होत जाते मन देखील बदलते आपले विचार बदलते मन बदलते बुद्धीचे निश्चय बदलते संत असे म्हणतात सद्गुरु असे म्हणतात की देह मन आणि बुद्धी याच्या दुधाशी जी शुद्ध जाणीव शक्ती आहे अस्तित्व मात्र चैतन्य रूप ते खरं आपले स्वरूप आहे विचार मन कोठे कैसे कुठून विचार कसा मन कार्य करत असते सद्गुरु असं सांगतात ते शुद्ध चैतन्य प्रत्येकाच्या आत असणार आणि परमात्मा हे करीत आहे शुद्ध चैतन्य जाणी परमात्मा स्वरूप आहे तूच परमात्मा आहे सत्यम असण्याचा अस्तित्व या शुद्ध चैतन्य को किंचिदपि चिन्तये अन्यत् शतं विचारं चिन्तयन्ति चैतन्य ब्रह्म विचार कैसा उद्भवे कैसे वेगे विसर्जित केल्यानंतर ती दृष्टी नाहीशी होईल आणि केवळ तुम्ही शिल्लक शुद्ध परत विचार घेतला तर परत त्याला आत गेला जिथून उठला तिथे त्याला मिळून दिसत म्हणजे तुमच्या मते तो विसर्जित झाल्यानंतर किंवा कृष्ण केवळ तुमचे शुद्ध या शुद्ध मुला चिदाकाशात देखील कुठे टिकले नाही कुठल्याही आलिंगनाशिवाय ते सहज टिकले ते निरालिंगी तुमरती प्रथेची मदत तुमच्यामध्ये आपलं मी पण कशा कशा मध्ये सामावलेलं आहे आणि ते आपल्याला कशा रीतीने आतापर्यंत अडचणीचं ठरत गेलेलं आहे याच्या संबंधी आपण चिंता करतो. तसंच मीशी म्हणजे देहाशी संबंधित जे माझे माझे म्हणत होतो त्याच्या संबंधी देखील आपण चिंतन केलं. मी म्हणजे देहाहंत आणि माझे म्हणजे देह संबंधी ममत्वाने आपल्याशी जोडलेले पण खरा मी कोण हे न जाणताच आपण मी आणि माझे या गोष्टी वागत होतो. त्याच्याकरता म्हणून खऱ्या मीचा शोध घेणं आवश्यक आहे अशा भावनेने आपण उठणाऱ्या प्रत्येक विचारांकडे साक्षीत्वाने पाहण्याचे प्रयत्न. विचार कसा निर्माण होतो, मन कसं धावतं, सुख दुःखांचे गोवे अडथळे कसे असतात हे आपण अलिप्तपणाने पाहण्याचा प्रयत्न करतो. आणि मग अजून एक प्रयत्न आपण असा केला, साक्षीत्वाचा थोडा वेळ 5 मिनिट अभ्यास केल्यानंतर की जसं सूप गुंतलेलं हळूहळू उकलतात तसं मन अनेक प्रकारच्या वृत्ती किंवा विचार ज्याच्यातून निर्माण होतात तर त्या वृत्तींच्या बरोबर बाहेर जगतामध्ये जाण्याच्या ऐवजी विचार उठल्याचं समजलं तर तो ज्याच्यापासून उठला त्याच्यापर्यंत माग म्हणजे आपल्या स्वतःतून विचार उठतो आपल्या स्वतःमध्ये त्याला आणून विकसित केलं असं वारंवार आपण प्रयत्न केला. विचार उठला की कशा संबंधी आहे त्याचा बाहेर जाऊन विचार करण्याच्या ऐवजी तो कोणातून निघाला माझ्यातून निघाला म्हणून उलट त्याला माझ्यामध्ये आणून आत्मचैतन्यामध्ये विसर्जित केलं. त्या ठिकाणी असं लक्षात येतं की हृदयाकाश किंवा चिदाकाश या चिदाकाशाच्या किंवा हृदयाकाशाच्या ठिकाणी विचार समर्पित झाला नाहीसा झाला तर शुद्ध चैतन्य मी म्हणजे अशा भावनेने मी पण टिकून राहतो. शुद्ध मी तिथे टिकून राहतो असं लक्षात आलं. आणि विवेकाने जर पाहिलं तर हा जो शुद्ध मी तिथे टिकत होता तो हळूहळू आपोआप नाहीसा होतो थोडा जर वेळ दिला तर आणि ब्रह्मभावना निर्माण होते असं लक्षात यायला लागलं. याला स्वरूपानंदांनी ओवी लिहिली परमामृतामध्ये मुकुंदराजांनी लिहिलेली की नदी उगमी स्थिरावे तरी सिंधू पण का न पावे. जिथून नदी वाहते तिथं जर नदी स्थिर झाली तिला वाहू दिली नाही तर ती तिथंच सागर होईल तिथंच सिंधू होईल. तसं विचार बाहेर घेऊन जातात त्याच्याऐवजी जर स्वतःमध्ये आणून समर्पित केले तर ब्रह्मभावना निर्माण होते. तैसे जीवाचे ब्रह्म का न व्हावे या स्थितीला म्हणून परतावे अभ्यंतरी. म्हणून वारंवार विचार उठेल वारंवार त्याला आत वळवलं मुळाकडं आणलं जिथून उठला तिथं समर्पित केलं तिथं तो विसर्जित झाल्यानंतर शुद्ध मी शिल्लक राहिला तो शुद्ध मीही थोड्या वेळाने नाहीसा होऊन ब्रह्मभावना निर्माण झाली असं वारंवार केल्यामुळं नंतर नंतर केवळ ब्रह्मभावना तिथं स्थिर झाली. ही ब्रह्मभावना स्थिर झाल्यामुळं देहभावना नाहीशी झाल्यामुळं आता होणार ते होईये नाका जाणार ते जाईये नाका
तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची, अशा प्रकारचा अत्यंत स्वाभाविक असा मुक्ताचा भाव साधकाच्या ठिकाणी ही तात्पुरता निर्माण होतो, त्याचा आपण अनुभव घेतला. अशा पद्धतीने हे जे पत्र आहे, 50 क्रमांकाचे पत्र आहे, त्या पत्राला अनुसरून आपण अनुषंगिक साधना केली. ही अनुषंगिक साधना मूळ साधनेला पर्याय म्हणून नाही, जी अनुग्रहाच्या वेळेला सद्गुरूंनी सांगितलेली साधना आहे तीच आपली प्रधान साधना आहे. या युक्त्या स्वरूपानंदांनी विविध ठिकाणी ज्या सांगितल्या, त्या स्वरूपानंदांनीच सांगितल्यामुळं आपल्या संप्रदायातल्या पूर्वसुरींनी त्या आपल्याला अगदीच करण्याजोग्या आणि सुरक्षित अशा आहेत. त्या पद्धतीने आपण जसं आपण कायम विचारांकडे साक्षीत्वाने पाहतो, त्याला मुळाकडे आणणं ही एक अजून गोष्ट स्वरूपानंदांनी या ठिकाणी सांगितली आणि आपण त्या तऱ्हेने साधना करून पाहिली तर आपल्या लक्षात आलं की या पद्धतीने देखील साधना खूप यशस्वी होते. खरं म्हणजे आहे तरी परम सुगम असं समर्थ म्हणतात तसं आहे. साधना अवघड नाही, साधनेने शांती प्राप्त होणं हे कठीण नाही. ब्रह्मभावना निर्माण होणं साधनेनंतर हे सहज आहे, सोपं आहे आणि सहज आहे. तुमच्यासारखे करून पाहणारे जे असतील तर त्यांना ते लक्षात येत आहे तरी परम सुगम तरी जनासी जाहला दुर्गम का जयाचे चुकले वर्ण सत्समागमाकडे. संत संगतीमध्ये सत्समागमामध्ये या गोष्टी अधिक स्पष्ट होऊन जातात. स्वरूपानंदांची ही पत्र मंजुषा आपल्याला सत्समागमाचं काम करून गेली. त्या पद्धतीने या अभंगाच्या आधाराने आपण साधन बोला पुंडली श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.